स्तोत्र संहिता अध्याय 101 दाविदाचे स्तोत्र। दया व न्याय ह्याविषयी मी गाईन। हे परमेश्वरा, मी तुझी स्तोत्रे गाईन। मी सुज्ञतेने सरळ मार्गाने चालेन। तू माझ्याजवळ केव्हा येशील? मी आपल्या घरी सरळ अंतकरणाने वागेन। मी अनुचित गोष्ट आपल्या नेत्रांसमोर येऊ देणार नाही। अनाचाराचा मी तिरस्कार करीतो, तो मला बिलगणार नाही। हृदयाची कुटिलता मला सोडून जाईल, मी वाईटांशी परिचय ठेवणार नाही। आपल्या शेजाऱ्याची गुप्तपणे चहाडी करणाऱ्याचा मी विध्वंस करीन। जो कुर्रेबाज व गर्विष्ठ मनाचा आहे, त्याची मी गय करणार नाही। देशातील विश्वासू जन माझ्याजवळ राहावे म्हणून माझी त्यांच्यावर नजर असते। सात्विक मार्गाने चालणारा माझा सेवक होईल। कपट करणाऱ्याला माझ्या घरात थारा मिळणार नाही। असत्य बोलणारा माझ्या दृष्टीपुढे टिकणार नाही। देशातल्या सर्व दुर्जनांचा मी रोज सकाळी विध्वंस करीत जाईन। म्हणजे परमेश्वराच्या नगरातून दुष्टाई करणाऱ्या सर्वांचा उच्छेद होईल।